आपणा सर्वांना आग्रहाचं अगत्याचं निमंत्रण. चिरंजीव अविनाश कैलासवासी श्रीपती शंकर काळभोर यांचे नातू व श्री अनंत श्रीपती काळभोर यांचे कनिष्ठ चिरंजीव राहणार निगडी तालुका हवेली जिल्हा पुणे व चिरंजीवी सौभाग्यवती कांक्षिणी मानसी कैलासवासी बंडू मारुती पवार यांची नात व श्री राजू बंडू पवार यांची सुकन्या राहणार निगडी तालुका हवेली जिल्हा पुणे यांचा शुभविवाह गुरुवार दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 7:15 या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजले आहे. हळदी समारंभ दुपारी 1:15 विवाहस्थळी विवाहस्थळ भंडारा लॉन्स भंडारा डोंगर पायथा इंदोरी साकण तळेगाव रोड. निमंत्रक समस्त काळभोर परिवार.